मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची। माणसाच्या हातून घडणाऱ्या कृतीचा विचार केला असता बुद्धी इच्छा क्रिया असा क्रम आढळतो। यासाठी क्रियेत परिणत होण्यापूर्वी वा क्वचित क्रियेत परिणत झाल्यानंतरही योग्य काय व अयोग्य काय याचा विचार माणसाच्या अंतकरणात सतत राहिला की त्याचे वर्तन धर्माला आणि नीतीला अनुकूल असे होते व होऊ लागते। मागील श्लोकात आलेल्या धर्मनीतीचेच अधिक स्पष्टीकरण समर्थ या श्लोकात करीत आहेत। पापसंकल्प सोडून देणे, सत्यसंकल्प करीत राहणे आणि विषयोपभोगाच्या कल्पनेत न गुंतणे यातूनच सद्धर्म आणि सन्नीती अंतकरणात रुजत असते व तसे झाले नाही तर जगामध्ये माणसाची छेथू होते, यासाठी सावध राहावे असे समर्थ म्हणतात। पापपुण्याची कल्पना आणि धर्म व नीती या गोष्टी परस्परावर अवलंबून आहेत। पापपुण्याच्या कल्पना सर्वत्र व सर्व प्रकारच्या समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आहेतच। त्या वेगवेगळ्या असतील, कदाचित परस्पर विरुद्धही असतील, पण आहेत हे सत्यच आहे। काळे पांढरे, कडू गोड, खारट तुरट यात रासायनिक भेद आहे व तो निश्चित स्वरूपाचा आहे। पण या कल्पना भौतिक आणि जड आहेत। काळे आणि पांढरे, कडू आणि गोड यांच्या ज्ञानात मतभेद होण्याची विशेषही शक्यता नाही, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान असे निश्चित व सार्वत्रिक एकरूपतेचे नाही। केस काळे चांगले, दात पांढरे चांगले, कडुलिंब कडू म्हणून त्याज्य, पण कारले कडू असून रुचकर म्हणून स्वीकार्य। कारल्याची रुची सार्वत्रिक नाही। गोड पदार्थ गोड खरा, पण तो पानात न पडू देणारी माणसे आहेत। कैरी चांगली कोणती? झोंबणारी आंबट का खोबऱ्यासारखी? पण आंबटपणाचा वास असलेली खोबरी, लोणच्यासाठी आंबट चांगली, नुसती खायला खोबरी चांगली। संबंधाने, परिस्थितीने, रुचीभेदाने, देशकालभेदाने चांगले वाईट पालटते, उलटसुलटही होते। अशा स्थितीत वाईट किंवा चांगले म्हणजेच धर्मशास्त्रदृष्ट्या पाप किंवा पुण्य कसे ठरवायचे? आपण ज्याला पाप म्हणू त्याला दुसऱ्या समाजात पाप समजत नसतील, कदाचित पुण्यही समजत असतील। सध्या दळणवळणाच्या सुलभतेमुळे दुसऱ्या समाजाशी निकटचा संबंध येत आहे, त्यामुळे अनेकांच्या चालीरीती, समाजव्यवस्था, बऱ्या वाईटाच्या कल्पना यांचे निरीक्षण जवळून करता येऊ लागले आहे। त्यामुळेच दुसऱ्याचे आचार विचार पाहून आपण आपल्या रीतीभातीशी त्यांची तुलना करू लागलो आहोत आणि स्वैराचाराची मुळात ओढ असलेल्या संस्कारहीन व्यक्तींना अमक्या समाजात अमक्या आचाराला चांगले समजतात, अमका आचार प्रतिष्ठितपणाचा समजला जातो, त्यात पाप आहे म्हणून तो व्यर्ज करावा असे कोणी म्हणत नाही तर आपणच तोच आचार वाईट का समजावा? पापपुण्याच्या कल्पना थोठांड वाटतात त्या या विचाराने। आचार विचारात, विधिनिषेधामध्ये चमत्कारिक विविधता आढळते हे खरेच। हिंदू संस्कृतीत एकमेकांचे उष्टे खाणे प्रशस्त मानले जात नाही, पण मुसलमानांच्या मध्ये एका ताटात जेवणे प्रतिष्ठितपणाचे मानले जाते। हिंदूमध्ये सगोत्रच काय पण सपिंड विवाहही निषिद्ध मानला जातो, तर मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू या समाजात चुलत बहिणीशी किंवा सावत्र बहिणीशी विवाह करता येतो असे म्हणतात। अगदी ब्राह्मणाब्राह्मणात सुद्धा या संबंधीचे आचार परस्पर विरुद्ध टोकाचे आहेत। कोकणस्थ ब्राह्मण जिला मामे बहीण म्हणतो, ती मामाची मुलगी ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मणात विवाहासाठी योग्य मानतात, अधिकाराची समजतात, तर माध्यंदीन देशस्थात स्वतःच्या गोत्राप्रमाणेच मामाच्या गोत्रातली मुलगीही विवाहासाठी वर्ज्य मानली जाते। मग मामाच्या मुलीशी विवाह करण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही। मांसाहार, मद्यपान यातही असेच आहे। पापपुण्याच्या कल्पनेप्रमाणे पाप करणारा मनुष्य नरकात जातो असे आहे, तर तीच कृती भिन्न समाजातील व्यक्तीने केल्यास तो स्वर्गात जातो असे कसे म्हणता येईल? बरे, असा विरोध असतो, विसंगती असते, म्हणून आपण जे जिथे जसे करावे असे वाटेल तेथे चांगले म्हणून करावे, मान्य व्हावे, प्रतिशी ठरावे असे तरी म्हणता येईल काय? आपल्या महाराष्ट्रात एकेकाळी दारूबंदीचे नियम कडक होते, इतर काही राज्यात दारूबंदी नव्हती, तेव्हा अमुक ठिकाणी दारू पिणे हा गुन्हा नाही म्हणून मी इथेही दारू पिणार असे म्हणून कोणी प्रत्यक्ष तसे वागू लागला तर तो अपराधी ठरतो ना। आपल्या देशात वाहने रस्त्याच्या डावीकडून हकावी असा नियम आहे, म्हणून आपल्याकडे तैलरथाची दिक्प्रेरक चाके वाहनाच्या उजवीकडे असतात। काही परदेशात रस्त्याच्या उजवीकडून चालणे हा नियम असतो, त्यांची वाहने त्या सोयीची डावीकडे दिक्प्रेरक असलेली असतात। क्वचित त्या गाड्या आपल्या देशातील रस्त्यावरूनही धावतात, पण डावीकडून वाहन चालवण्याचा नियम मात्र मोडता येत नाही। आपल्या देशात हिंदूंना द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू केला आहे, पण समतेच्या आणि न्यायाच्या घोषणा करणाऱ्या आपल्या निधर्मी शासनाने मुसलमानांना खुश करण्यासाठी सगळी लाज गुंडाळून मुसलमानांना मात्र या कायद्यातून वगळले आहे, आणि तरी या कायद्याचा भंग करणारा हिंदू हा अपराधी ठरावायचा तो ठरतोच। कायदे जसे आपण तर्कवाद काही केला तरी जे जिथे जसे असतील तसेच पाळतो त्याप्रमाणेच पापपुण्याच्या कल्पनेचे समजले पाहिजे। मी भारतात आहे, महाराष्ट्रात आहे, हिंदू आहे, म्हणून इतरत्र तसे नसलेले कायदे जर माझ्यावर बंधनकारक असतात त्यांचा भंग मी करू शकत नाही, तर पापपुण्याच्या बाबतीतही ज्या परंपरेत मी जन्माला आलो तिच्या मर्यादा मी पाळणे आवश्यकच मानले पाहिजे। गोष्ट मुळात चांगली की वाईट हे ठरवणे कठीण असते, पापपुण्याच्या कल्पना उलटसुलट होतात हेही खरेच, पण म्हणून पापपुण्याची कल्पनाच वाईट समजावी की काय? विचारणारा कोणी नाही आणि प्रत्यक्ष परिणाम लक्षात येत नाहीत, म्हणून पापपुण्याच्या कल्पना आपण मोडू शकू, पण शासनाने घातलेल्या निर्बंधाच्या बाबतीत काय करणार? बहुमत निर्माण करून सत्ता हातात घेऊन कायदे हवे तसे बदलता येतात हे तत्वतः किती खरे असले तरी व्यक्तीचा अगतिकपणा उघडच असतो। मान्य नसलेला निर्बंधही या अगतिकपणाने पाळावाच लागतो, दुःख सोसावेच लागते, याचा अनुभव आपण गेली 25 वर्ष पुरेपूर घेतला आहे। यासाठी पापपुण्याच्या कल्पनांचा उपहास करण्याचे धोरण बुद्धिवादाने स्वीकारू नये हेच खरे। मतभेदास वाव राहिला तरी निर्बंध, नियम, शासन यांच्या वाचून समाजाची व्यवस्था टिकणार नाही, मग व्यक्तिशः थोडी अडचण सोसूनही आपण मर्यादा पाळतो तसेच पापपुण्याचेही समजावे। पापपुण्यांच्या कल्पने वाचून समाज धारणा टिकूच शकणार नाही। चांगल्या वाईटाच्या पापपुण्याच्या काही कल्पना समाजातील बहुसंख्य माणसांच्या अंतकणात अजूनही टिकू नयेत, म्हणून शासनाची आणि निर्बंधाची प्रतिष्ठा अद्यापही थोडी तरी टिकू नये। पापपुण्य ही कल्पनाच वाईट म्हटले तर आपल्याला जगताच येणार नाही। आपण समतेचा घोष भले करा, पण परमोच्च अवस्थेतील परमार्था व्यतिरिक्त समता प्रस्थापित करीन म्हणणे हे थोतांड तरी आहे वा स्वप्नरंजन तरी आहे। वेदांताने मानलेल्या 3 सत्तांपैकी परमसत्य अशी जी पारमार्थिक सत्ता, ती त्यातच काय ती एकता समता खऱ्या अर्थाने नांदू शकते। इतर 2 ज्या प्रात्यभ्यासिक आणि व्यावहारिक सत्ता, त्यात समता मानताच येणार नाही। विविधता, सापेक्ष संबंधावर आधारलेले चांगले वाईट आणि विरोध या गोष्टी आचार विचारांच्या दृष्टीने पत्करल्या वाचून गती नाही। नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असे जे ब्रह्म, ते जेव्हा जगताचे कारण म्हटले जाते तेव्हा ब्रह्मालाही शबलत्व आले असे म्हणण्यास वेदांत शास्त्र कचरत नाही, तर व्यवहाराधिष्ठित शास्त्रे चांगल्या वाईटाचा वा पापपुण्य कल्पनेचा त्याग कसा करणार? भिन्न भिन्न समाजात व भिन्न भिन्न देशकालात पापपुण्याच्या कल्पना वेगळ्या असतात हे खरे असले तरी त्यात मनमानी नसते। आपण योगायोग, अपघात, चान्स मानित नाही, निसर्गात आपण योजनाबद्धता मानतो, काही नियती मानतो, त्यामुळे पापपुण्याच्या कल्पनांच्या मागेही एक धोरण आहे, विचारांचे सूत्र आहे हे लक्षात घ्यायलाच हवे। माझ्या आवडीनिवडी या सर्वत्र प्रमाण धरून चालले तर आपत्ती येईल। माझ्याच प्रकृतीला ऊन सोसत नाही, एखाद्या प्रकृतीला थंडी सोसत नाही, आणि हे मी माझ्या आवडीनिवडीने व इतरांचे पाहून ठरवू शकत नाही। उंच आणि धिप्पाड असण्याचे काही फायदे आहेत, काही लाभ आहेत, पण कितीही प्रयत्न केला तरी जपानी माणूस पंजाबी माणसासारखा होणार नाही। प्रकृतीचे हे नियम जसे आपण अगतिकपणे मानतो तसेच संस्कृतीचे, सभ्यतेचे नियमही समाधानाने मानण्यास शिकले पाहिजे। मी भारतात हिंदू संस्कृतीत नियती म्हणून जन्माला येतो तर केवळ मला वाटते म्हणून त्यातील परंपरांचा त्याग मला करता येणार नाही. खालच्या कोर्टात दोषी ठरलेला माणूस वरच्या न्यायालयात निर्दोषी ठरतो. केव्हा केव्हा याच्या उलटही घडते. दोन्ही पक्षाचे वकील माझ्याच पक्षकाराचे म्हणणे योग्य आहे असे कायद्याचे आधार देऊनच सांगत असतात. जुन्या कायद्याच्या जागी संपूर्ण नवीन असा वेगळाच कायदा अधिकृतरित्या मान्य केला जातो. तरी पण व्यक्ती व्यक्तिगणिक तिच्या आवडीनिवडी वा सोयी गैरसोयी पाहून कायदे बदलता येत नाहीत. तसेच पापपुण्याच्या कल्पनेचेही मानले पाहिजे. पापपुण्याच्या काही कल्पना पोरकट वाटल्या, उपहासार्ह वाटल्या, अर्थहीन वा हेतुशून्य वाटल्या तरी त्या मोडतानाही तेच दोष निर्माण होणार नाहीत याची काळजी व्यक्ती व्यक्तीने घेतलीच पाहिजे. मला सगळेच समजते हा अहंकार तर व्यर्थच आहे, पण मला सगळेच समजू शकेल हा अहंकारही नेहमीच यथार्थ ठरणार नाही. ज्ञान मिळवावे, ज्ञान वाढवावे, आत्मविश्वासाने ज्ञानी होण्याचा प्रयत्न करावा, पण अहंकाराने कोणालाही तुच्छ लेखू नये ही वृत्ती ठेवली म्हणजे पापपुण्याच्या कल्पनेचा आपण करतो तेवढा अनादर होऊ शकणार नाही. प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देणे तत्वतः शक्य आहे, पण सगळ्यांना अनुकूल म्हणजे प्रत्येकाला अनुकूल असा कायदा करणे मात्र अशक्य आहे. आपल्या लोकशाहीत तर न्यायाची विटंबना होईल असे निर्बंध निर्माण होतात, होऊ शकतात. विरोधी मते विभागली गेल्यामुळे मुळात अल्पमतवाला विरोधी बहुमतवाल्यावर राज्य करू शकतो. बुद्धिवाद येथे अगतिक होतो. अशा स्थितीत पापपुण्यासारख्या कितीतरी सूक्ष्म कल्पनांच्या विषयी त्याने अहंकारी निर्णय घेण्यात काय अर्थ आहे? प्रतिकूल कायदा, अन्याय्य कायदा हे शल्य असले तरी कायद्याला मान देणे हे आवश्यक असते आणि भूषणावही ठरते. सॉक्रेटिसचे उदाहरण या दृष्टीने मोठे विचार करण्यासारखे आहे. त्याची भूमिका मुळात प्रामाणिक आणि हितकारक अशीच होती, व्यापक दृष्टीने योग्य होती. पण ॲथेन्सच्या त्यावेळेच्या शासनाला सॉक्रेटिस डोईजड म्हणून नको होता. त्या शासनाने त्याला प्राणदंड दिला. सॉक्रेटिसने तो दंड निष्ठेने स्वीकारला. त्याच्या मित्रांचा, त्याच्या चाहत्यांचा त्याने हा दंड सोसू नये, पळून जावे, प्राणरक्षण करावे असा आग्रह होता. पण ॲथेन्सचा नागरिक म्हणून सॉक्रेटिसने मृत्यूची शिक्षा भोगण्याचेच पत्करले. ज्ञानेश्वर महाराज यासाठीच शास्त्राने सांगितले तर राज्याचाही त्याग करावा आणि विषालाही विरुद्ध म्हणून टाकू नये असे म्हणतात. शास्त्र म्हणेल सांडावे ते राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषही विरुद्ध. एका वैद्याने लहान मुलाच्या तापावर त्याला अतिविष द्या असे सांगितले. मुलाची आई संस्कृत घेऊन बी ए झालेली, तिला वाटले एवढ्याशा मुलाला अतिविष कसे सोसेल. तिने आपले बाजारातून विष आणूनच त्याला दिले. आता त्या मुलाचे काय झाले असेल? वैद्याला विचारले असते तर त्याने सांगितले असते की बाई ग, विषम अतीतम अतिविषम. वनस्पतीदृष्ट्या जन्माने बचनागासारख्या विषाच्या वर्गातले असले तरी गुणाने विषत्व ओलांडून गेलेले असल्यामुळे त्याला अतिविष म्हणतात. यातील विनोद सोडून द्या, पण स्वतःचे डोके चालवून पापपुण्याचा विचार करू नये. विचाराची बैठक शुद्ध शास्त्राची वा शास्त्रशुद्धतेची असावी. पापपुण्याचा सामान्यपणे असा अर्थ करता येईल की जे ज्याच्या हिताचे, नुसते वरवरच्या सुखाचे नव्हे तर कल्याणाचे, ते त्याच्यासाठी पुण्य. शरीरापेक्षा मनाला, मनापेक्षा बुद्धीला, बुद्धीपेक्षा आत्म्याला अनुकूल तो अधिकाधिक पुण्यकारक, उलट असेल तर अधिकाधिक पापमय. या दृष्टीनेही शास्त्राची प्रवृत्ती देशकाल परिस्थितीचा विचार करून स्वैराचाराकडून संयमाकडे, अनिर्बंध चैनीकडून निरपवाद आवश्यकतेकडे मनुष्याला व समाजाला प्रेरणा देण्याची असते. चोदना लक्षणोर्थो धर्मः अशी मीमांसकांनी केलेली धर्माची व्याख्या या दृष्टीने विचारात घेण्यासारखी आहे. उन्नती प्रगती या दृष्टीने आहे त्या स्थितीतून तर्कशुद्ध शास्त्रभूत आदर्शाकडे वाटचाल करायची ठरविल्याने तर अनेक स्तर वा पायऱ्या कल्पाव्या लागतात. यात मानवी समाज मुळात निर्निळ्या पायरीवर असू शकतात. वरच्या पायरीच्या दृष्टीने खालची पायरी कनिष्ठ अशीच मानावी लागते. पापपुण्याच्या भिन्नतेचा विचार या दृष्टीने केला पाहिजे. एका पायरीवरच्या समाजाच्या संयमी प्रवृत्तीला बल देण्यासाठी केलेले नियम आणि भिन्न पातळीवरील समाजाला संयम शिकवण्याकरता केलेले नियम यात अंतर असायचेच. उदाहरण म्हणून एका गोष्टीचा विचार करूया. मनुष्याच्या प्रकृतीचा व शरीररचनेचा विचार करता मांसाहार हा माणसाच्या दृष्टीने अनैसर्गिक आहार आहे. माणसाच्या तोंडातील दातांची रचना विचारात घेतली तर ते सहज लक्षात येईल. घोडा बैल यांच्या दाताप्रमाणे माणसाचे दात फताडे आणि सपाट आहेत. वाघ सिंह कुत्रे मांजर यांच्यासारखे त्याचे सुळे उंच तीक्ष्ण नाहीत. सर्व मांसाहारी प्राणी पाणी पिताना जीभ बाहेर काढून पाणी पितात. मनुष्य हा मांसाहारी नसलेल्या प्राण्यांप्रमाणे ओठाने पाणी पितो असे आणखी काही भेद दाखवता येतील. सिंहाला जसे गवत कडबा खाणे अनैसर्गिक आहे तसेच माणसाने मांस खाणे अनैसर्गिक आहे. म्हणून माणसाने मांसाशन न करणे हे पुण्य, त्या दृष्टीने मांसाहार करणे हे पाप. मांसाहारामागची प्राणीहत्या विचारात घेता मांसापासून निवृत्त होणे हे सात्विक विचाराच्या माणसाला सहज पटण्यासारखे आहे. मग आता मांसाहाराची सवय आहे, परिस्थिती आहे, परंपरा आहे, अशा स्थितीत मांसाहारी माणसाला त्यापासून निवृत्त करण्यासाठी मांस खाऊ नको, खायचे झाले तर अमुक यज्ञ करून खा, नुसता मांसाहार करू नको, त्याच्या जोडीला काही शाकाहार घे, रोज मांसाहार करू नको, निदान श्रावणात तरी मांस खाऊ नको असे सांगितले जाते. गळ्यात माळ घातली की ज्या जातीत मांस खाल्लेले चालते त्या जातीतले वारकरी मांस खात नाहीत. वृत्तीतील सात्विकता टिकवण्यासाठी ब्राह्मणाने तरी मांस खाऊ नये असे आग्रहाने सांगितले जात असे. दुर्दैवाने इतरांना निवृत्त मांस होणे चांगले म्हणून सांगण्याच्या ऐवजी ब्राह्मणच प्रवृत्त मांस होऊ लागले आहेत. हे अधपतन आहे. आपले प्रयत्न खालून वर असंयमातून संयमाकडे जाण्याचे असले पाहिजेत. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय ही आपली उपनिषद काळापासूनची धारणा आहे. यावरून हे निश्चित झाले की पापपुण्याच्या कल्पनेमध्ये विविधता आढळली तरी पापपुण्याची कल्पना ही एक अनुशासन म्हणून स्वीकारलीच पाहिजे. यात काही तारतम्य असू शकते असते. सगळेच विधिनिषेध सारख्याच महत्वाचे नसतात. व्यावहारिक जीवनात निर्बंध जसेच्या तसे राहून पालनाचे तारतम्य ठेवावे लागते. हा रस्ता रहदारीचा नाही, अशी पाटी असलेल्या रस्त्यावर बहुधा नियमितपणे रहदारी चालते. पुलावरून जावे, रेल्वे रूळ ओलांडण्यावर खटला भरला जाईल अशाही पाट्या आगगाडीच्या बहुतेक स्थानकावर असतात. पण त्याचा किती मान ठेवला जातो हे आपणास माहीत आहे. असे नियम मोडण्याकरताच असतात असे कोणी थट्टेने म्हणतातही, पण तरीसुद्धा त्या पाट्या लावणे योग्य नाही असे कोणी म्हणत नाही. आगगाडीचे रूळ न ओलांडण्याचा नियम तर शेवटी माणसाच्या हिताचाच असतो. अपघात घडल्यास नियमाच्या पाटीकडे बोट दाखवून रेल्वे त्याचे उत्तरदायित्व नाकारू शकते. हा रस्ता रहदारीचा नाही म्हणणारा स्वतःच्या स्वामित्वाची जाणीव इतरांना देत असतो व त्यांची तेथून जाण्याची कृती अधिकाराची नाही हे सुचवीत असतो. धर्मशास्त्रातील पापपुण्ये तद्विषयक विधिनिषेध या स्वरूपाचेही असू शकतात. माणसाच्या हातून पातक घडते त्यामागे पातकासंबंधीचा संकल्प असतो. भूक लागते, खावेसे वाटते, खाण्याचा पदार्थ चिवडा असेल तर बरे असा विचार मग मनात येतो. खावेसे वाटते या पातळीपर्यंत हे योग्य आहे. त्यानंतर निर्माण होणारी चिवडा खाण्याची इच्छा ही मात्र भूक लागणाऱ्या अवस्थेशी आपण समजतो तितकी सुसंगत नाही. बहुतेक वेळी अनावश्यक आणि बऱ्याच वेळी अनारोग्यकर आहे. हा खाण्याच्या प्रकरणातील पापसंकल्प. आधी पापसंकल्प उत्पन्न होतो व नंतर पाप घडते. पापसंकल्प उत्पन्नच झाला नाही तर पाप घडणार नाही. म्हणून समर्थ अधिक सावधपणे पाप सोडून द्यावे म्हणण्यापेक्षा पाप संकल्प सोडून द्यावा असे म्हणतात. माणसाच्या बाबतीत तरी नैसर्गिक इच्छा आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कृती यामध्ये सहजता राहिलेली नाही. त्याच्या धारणा, त्याच्या कल्पना, त्याचे विचार, त्याची आवड, त्याची परिस्थिती, त्याच्यावरील संस्कार या कारणाने माणसामाणसातील इच्छेमध्ये मूलतः सारखेपणा आढळला तरी तदनुरूप घडणाऱ्या कृतीमध्ये वा त्याकरता स्वीकारल्या जाणाऱ्या साधनांमध्ये सारखेपणा राहत नाही आणि म्हणूनच मुळात इच्छेची नैसर्गिक मर्यादा पारखून घ्यावी लागते आणि सभ्यता संस्कृतीच्या दृष्टीने कृती व साधनांचीही निवड करावी लागते. पशु ही आवश्यकता विशेषही नसते. माणसाला मात्र बंधनाचा स्वीकार करावाच लागतो, कारण मुळात त्याच्या इच्छाच नैसर्गिक राहिलेल्या नसतात. उदाहरणार्थ पशूंची कामवासना बहुंशी नैसर्गिक प्रमाणात असते आणि त्याला विशेष स्वरूपाचे सामास जीवनही नसते, त्याला त्याची आवश्यकताही नसते. अर्थातच नर मादी या शुद्ध नैसर्गिक भेदापलीकडे पशूच्या बाबतीत आणखी काही वेगळा विचार करण्याचे कारणही उरत नाही. त्यामुळे कामवासनेच्या पूर्तीसाठी त्याला गम्या अगम्या असा विचार करण्याचे कारण नाही. पशूला विचार करावा लागत नाही तर माणसाला तरी का लागतो? मनुष्यही शेवटी पशुसारखाच प्राणी आहे ना, त्याच्या नैसर्गिक भूकांना तेवढे विधिनिषेधाचे बंधन का? असे काही विचारवंत म्हणविणारेही गंभीरपणे विचारतात. बहुसंख्य साहित्यिकांनी तर असे बंधन नसावे असे गृहीत धरून सर्व प्रकारच्या स्वैराचाराचा पुरस्कार प्रगट अप्रकटपणे चालविला आहे. यावर एक प्रश्न उलट विचारण्यासारखा आहे. पशुतील कामजीवनासाठी बहुधा नर मादी एवढाच भेद पुरेसा होतो? तेथे वय, रंग, रूप, पुष्टी व इतर काही गुण यावर ते आकर्षण अवलंबून नसते. शिंगे कशी आहेत, कातडीचा रंग कोणता आहे, नाक रेखीव आहे की नाही, डोक्याचा आकार कसा आहे यावर पशूंच्या कामजीवनाचे आकर्षण अवलंबून असल्याचे दिसत नाही. तेथे वयही नसते आणि नातीही नसतात. माणसात मात्र या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी महत्व प्राप्त होते. केवळ स्त्रीत्व किंवा पुरुषत्व एवढाच आकर्षण विषय न राहता वय, रंग, रूप, बुद्धिमत्ता, सत्ता, संपत्ती, कर्तृत्व, विद्वत्ता, नृत्य, नाट्य, गीतादी कला यांच्यामुळे आकर्षणाचे स्वरूप पालटते, उणे अधिक होते. मिळाले ते नको वाटते, मिळालेले नाही ते हवे वाटते, आणि याला केवळ नैसर्गिक प्रेरणांच्यापेक्षा काही वेगळ्याच प्रेरणा कारणीभूत होत असतात. आणि म्हणूनच या प्रेरणांना काही अनुशासन आवश्यक ठरते. पशूंच्या प्रगती परागतीचा विचार आवश्यक नाही, माणसांना तो आहे. समाज, शासन, सभ्यता, संस्कृती या सर्व गोष्टी माणसाला विचारात घ्याव्याच लागतात. या प्रत्येकाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे काही विधिनिषेध असतात. मग संस्कृतीचा उत्कृष्ट भाग असा जो धर्म त्यातील विधिनिषेधांची म्हणजेच पुण्याची व पापाची तेवढी उपेक्षा करणे शहाणपणाचे ठरणारे नाही. माणसाला काही विशिष्ट रंग, रूप, गुणांचे आकर्षण राहते, त्याला ते हवे हवेसे वाटते, त्याचे चिंतन त्याच्या मनबुद्धीला व्यापून राहते आणि म्हणून समर्थ पापात्मक चिंतनाला म्हणजेच पापसंकल्पाला सोडून द्या म्हणतात. प्रत्यक्ष शरीराने घडणाऱ्या पापापेक्षाही पापाचे चिंतन परमार्थदृष्ट्या अधिक घातक ठरते. पातके पुन्हा पुन्हा घडत राहतात, याला मनाचा पापसंकल्प कारणीभूत असतो. म्हणून न्यायालयाच्या क्षेत्रात योजनापूर्वक घडलेल्या अपराध कृत्यांना शिक्षा अधिक असते. नुसतेच शरीर कोठेही असले तरी त्यात पातक नसते असे म्हणता येईल. पातक राहते ते मनबुद्धीच्या आश्रयाने. मनबुद्धी शरीरापासून वेगळी करता येत नाही ही तर अडचण आहे. विधिनिषेध निर्माण होतात ते त्यामुळे. मुक्ताला पाप पुण्य उरत नाही असे जे आपल्याकडे सांगितले आहे, भेदा भेदौ सपदी गलितौ पुण्य पापे विशीर्णे अशी जी त्याची स्थिती होते याचे कारण त्याच्या हृदयात पापसंकल्प संभवत नाही हे आहे. माणसाच्या हातून सहसा संकल्पा वाचून पाप घडत नाही. घडणाऱ्या पातकातील 100 पातके संकल्पानेच घडत असतात. म्हणून समर्थाने पापसंकल्प सोडून दे असे आग्रहाने सांगितले आहे. पापसंकल्प सोडून दिला आता काय करावे, त्याचे उत्तर पुढच्या ओळीत दिले आहे. मन कधी रिकामे राहू शकत नाही, यासाठी काय टाकावे हे सांगितल्यानंतर लगेच काय घ्यावे हेही सांगितलेच पाहिजे. समर्थ म्हणतात की मना तू सदा सर्वदा सत्याचा सत्याविषयीचा संकल्प करीत जा. हा सत्य संकल्पही नुसते काहीतरी चिंतावायचे म्हणून चिंतू नकोस, तर सत्य संकल्प ही गोष्ट तुझ्या जीवात हृदयात खोलवर जडली जाईल असे पहा. सत्य संकल्प हा तुझा जिव्हाळ्याचा विषय असू दे. आपल्यामध्ये काशीस जावे नित्य वदावे अशी एक म्हण आहे. शरीराच्या दौर्बल्याने व परिस्थितीच्या प्रतिकूलतेने चांगल्या गोष्टी प्रत्यक्षात लगेच घडवता येत नाहीत, तेव्हा निदान त्यासंबंधीचे विचार तरी सतत मनात घोळवीत असावे. म्हणजे कधी ना कधी मनाची तत्संबंधीची आवड वाढत जाते व त्या प्रमाणात मन निग्रही होत जाते. मग शरीराकडूनही त्या गोष्टी घडविण्या इतकी उत्कटता वृत्तींना येते आणि नंतर कृती घडते. शरीर जड आहे, ते मनाबरोबर राहू शकत नाही. शरीराच्या हालचालीसाठी नित्याची सवय वा बलवान प्रेरणा पाठी असावी लागते. म्हणून शरीराने चांगले घडवण्यासाठी मनाने सतत चांगले विचार करीत असले पाहिजे, कारण जे चांगले असते ते टिकून राहते. सत्य शब्दाचा मूळ अर्थ केवळ अस्तित्व असाच आहे, त्यामुळे लक्षणेने सत्य म्हणजे चांगले असा अर्थ निष्पन्न होतो आणि त्यावरूनच जे चांगले तेच सत्य असा आचारोपयोगी सिद्धांतही बांधता येतो. सत्य संकल्प हे स्वतःच्या प्रकृती प्रवृत्ती परिस्थितीप्रमाणे वेगळे वेगळे व निरनिळ्या पायरीवरचेही असू शकतील. देव मानव दानवाना आकाशवाणीतून द द द असा एकाक्षरी ध्वनी ऐकू आला. ब्रह्मदेवाने त्याचा अर्थ मात्र तिघांना तीन प्रकारांनी सांगितला. स्वैर विलासाची चटक असलेल्या देवांना दमन, स्वार्थात गुरफटलेल्या माणसाला दान व सूडबुद्धीने वागणाऱ्या क्रूरकर्मी राक्षसांना दया, असे आचरणासाठी व चिंतनासाठी तीन वेगळे वेगळे अर्थ ब्रह्मदेवांनी उपदेशिले. त्या त्या जातीची विशेष प्रवृत्ती लक्षात घेऊनच हे आदेश दिलेले आहेत. मनुष्य स्वार्थी, त्याला स्वतःजवळचे सोडवत नाही, असलेले पुरे वाटत नाही, ही त्याची प्रवृत्ती कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय अस्वास्थ्यास आणि अनर्थास कारणीभूत होते. तेव्हा त्याला दानाची प्रेरणा केल्यावाचून गती नाही. तो लबाड दान द्यावे म्हणता पण सत्पात्र व्यक्ती भेटत नाही तेव्हा काय करावे असे म्हणून पळवाट काढतो. तेव्हा त्याला रिया देयम, भिया देयम, श्रद्धया देयम, अश्रद्धया देयम असे सांगावेच लागते. म्हणून माणसाच्या बाबतीत दान हा स्वाभाविक सत्य संकल्प. परोपकार, त्याग, सेवा, तीर्थयात्रा, तप, पूजा, अध्ययन, नामस्मरण यासंबंधीचे विचार हे सारे सत्य संकल्प. मी संयमाने राहीन, खरे बोलेन, न्यायाने वागेन, दुसऱ्याला शक्य ते सहाय्य करीन, योग्य आहार घेईन, दुसऱ्याला लागेल बोचेल असे बोलणार नाही, करणार नाही, स्वार्थासाठी कोणाची स्तुती करणार नाही, मत्सराने निंदा करणार नाही, अन्यायाचा प्रतिकार अवश्य करीन पण सूडबुद्धीने वागणार नाही, असे कित्येक विचार सत्यसंकल्पात मोडतात. नियमितपणा, व्यवस्थितपणा, अनुशासन, उद्यमशीलता, स्वच्छता हेही सत्यसंकल्पाचे विषय होऊ शकतात. अशा या सत्यसंकल्पाला श्रवण हे अगदी जवळचे साधन, ते अधिक परिणामकारकही. म्हणून आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून सत्यसंकल्पासंबंधीचे हे आदेश सदुपदेशाच्या रूपाने मानवी मनावर सतत संस्कार करीत राहतील अशी दक्षता घेतली गेली आहे. बरे सत्य बोला, यथातथ्य चाला, येतपासून ते शाळेला जाताना मुलांनी वाटेत तमाशा पाहत थांबू नये वा सदा दात घासोनी तोंडा धुवावे येतपर्यंत आदेश देण्यात आले आहेत. क्रमिक पुस्तकातून त्यांचा समावेश करून ते वळण लहानपणापासून लागेल अशी व्यवस्थाही केली जात होती, पण अलीकडे कर्मठतेचा, घातक रूढींचा, शब्द प्रामाण्यत्वाचा, बंधनाच्या अतिरेकाचा धिक्कार करणे आवश्यक आहे या विचाराखाली केवळ परंपरेने आले आहेत आणि धर्माच्या व नीतीच्या कक्षेत मोडतात, म्हणून अनेक जुन्या आदेशांचे अविवेकाने विडंबन करण्याची प्रथा रूढ झाली आहे. एका कवीने मनाच्या श्लोकाचे विडंबन केले, मना सर्वथा नीट पंथे न जावे इत्यादी इत्यादी. विडंबन हे दंभाचारावरचे खुसखुशीत औषध आहे हे मान्य, पण दंभ आणि त्याचे विडंबन या गोष्टी कळण्यासाठी बुद्धी विवेक विचाराने बरीच प्रौढ झालेली असली पाहिजे. बालबुद्धीला हे कळणे शक्य आहे काय? म्हणून त्याच्या हातात पडावेचे वाङ्मय ध्वन्यर्थाने व लक्षणेने भारावलेले असता कामा नये. ते साधे सरळ कथाप्रधान असावे. लहानपणी स्मृती जितकी जागृत असते तितकी प्रज्ञा जागृत नसते, म्हणून स्मृतीला पुरेसे काम द्यावे आणि प्रज्ञेला फार डिवचू नये. एवढे तरी शिक्षणशास्त्रज्ञ म्हणविणाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे ना. पण खेदाची गोष्ट अशी की आजची अनेक क्रमिक पुस्तके पाहिली की शिक्षणतज्ञ म्हणविणारे नव्या नव्या खुळांना बळी पडत आहेत, खोल विचार करीत नाहीत असे म्हणावेसे वाटते. तू फार शहाणा आहेस, या वाक्यातील दंश कळण्या इतके तरी सर्वसामान्य बुद्धीच्या मुलाचे वय वाढलेले असले पाहिजे ना. यासाठीच अनंत फंदीने सर्वसामान्यांचा विचार करून धोपट मार्ग सोडू नको असे सांगितले आहे. आपण मात्र विडंबन, वाकडेपणा, दंश यालाच साहित्य मानित आहोत की काय असे वाटू लागले आहे. ही वक्रता ललित साहित्याला शोभून दिसते हे मान्य केले तरी सत्यसंकल्प करीत असावा या आदेशाशी मात्र प्रतिकूल आहे. तेव्हा आर्जव, सरळपणा, प्रसाद, माधुर्य याच साहित्य गुणांचा सत्यसंकल्पाच्या वाढीसाठी अवलंब केला पाहिजे. चांगल्याचे चिंतन केले पाहिजे व वाईट विचारांचा त्याग केला पाहिजे. या दोन गोष्टी वेगवेगळ्या व स्वतंत्र नाहीत, त्या परस्पर पूरक आहेत. सात्विकता या एका नाण्याच्या या दोन बाजू आहेत असे म्हणता येईल. म्हणून दोन्ही अंगांनी प्रयत्न करीत राहिले पाहिजे, नाहीतर आवश्यकतेच्या नावाखाली संकल्पाला वाईट वळण कधी लागले ते कळणारही नाही. निसर्गतः शरीर, मन, बुद्धी यांना आपापल्या पातळीवर काही आवश्यकता असतात व त्या पुऱ्या करणेही इष्ट असते. आवश्यकतेच्या काटेकोर मर्यादेच्या आत अपेक्षांची पूर्तता करणे यात वाईट काहीच नाही. परंतु मोहाने ही मर्यादा कळत न कळत ओलांडली जाते. संकल्प, कल्पना, विषयासक्ती आणि विकृती, विकार या क्रमाने मूळच्या आवश्यकतेनुसार उत्पन्न झालेल्या अपेक्षेचा वा संकल्पाचा अधपात होऊ लागतो आणि त्याची परिणती शेवटी लोकांमध्ये अशा व्यक्तीची छीथू होण्यात होते. संपत्तीच्या उन्मादात ते इतके जाणवत नाही. अलीकडे आपण ज्या पद्धतीने नागरी जीवन जगतो त्यातही दुर्वर्तनामुळे होणाऱ्या छीथूपासून स्वतःला वाचवता येते. पूर्वी समाज जीवनातील व्यक्ती इतकी अलग, इतकी तुटक राहू शकत नसे. आडोसा कुठे, कोणाला, किती याचे नियम होते आणि त्यामुळे दुर्वर्तन चटकन प्रगट होत असे आणि त्यामुळेच काजी प्रकरणासारखी फसवणुकीची प्रकरणे घडत नसत. अलीकडे तुझे मी पाहत नाही, माझे तू पाहू नकोस ही वृत्तीच प्रतिष्ठा पावली आहे आणि त्यामुळे विकार मोकाट सुटल्याने प्राप्त होणारी अवहेलना तितक्या प्रमाणात जाणवत नाही. हे खरे असले तरी समर्थांनी सांगितलेला नियम सभ्य सज्जन माणसांनी लक्षात ठेवलाच पाहिजे. लोकांमध्ये छीथू होऊ नये ही भावना जर व्यक्तीच्या अंतकरणात जागृत झाली आणि कोणत्याही परिस्थितीत दुर्वर्तनी माणसाला प्रतिष्ठा मिळणार नाही इतका समाज दक्ष झाला तर अलीकडे आपण पाहतो ती सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराची परिस्थिती सुधारून समाजामध्ये स्वास्थ्य, शांतता वाढेल या शंका नाही. आपल्या इतिहासातील फार मोठ्या मोठ्या माणसांनी ही जाणीव ठेवली आहे. एका दृष्टीने भगवान रामचंद्र व दुसऱ्या दृष्टीने श्री ज्ञानेश्वर महाराज ही याची मूर्तिमंत उदाहरणे आहेत. आपण मात्र समाजाचा दृष्टिकोन उदार नाही अशी तक्रार करीत असतो. समर्थ सांगतात त्याप्रमाणे विकारे घडे हो जनी सर्व चीची हा व्यावहारिक नियम फार महत्वाचा आहे. हा धाक जर प्रत्येकाच्या मनात राहील तर दुर्वर्तन होण्याचे कारणच राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.